कवितेचं नाव आहे पोपट अन्मासा. कवयित्री भाग्यश्री बारलिंगे. एकदा एका पोपटाची आणि माशाची मैत्री झाली. दोघं खूप गप्पा मारायचे पण दुरून दुरून. एकदा पोपट म्हणाला माशाला, माझं घर झाडात तुझं घर आडात, माझं घर झाडात तुझं घर आडात, माझ्या घरी ये मित्रा स्लीप ओव्हरला, फळे खायला मजा करायला फांद्यांवरती झोके घ्यायला. असं पोपट म्हणाला माशाला. मासा ऐकत होता. पोपट पुढे म्हणाला, आहा धुंद धुंद वाऱ्याच्या झुळका कधीतरी तू प्यायलास का, पानातून लुक लुकणाऱ्या तारका कधीतरी तू पाहिल्यास का, माझ्या घरी ये झटकन कसा गाणी म्हणू मोकळा करू घसा, मित्रा बंक बेड तयार आहे स्लीप ओव्हरला, तू वरच्या फांदीवर नो प्रॉब्लेम मला खाली झोपायला. असं पोपट म्हणाला माशाला. तेव्हा मासा खूप हसला. इतका हसला की त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं आणि तो बुडायला लागला. पण मासा असतो पटकन वरती आला आणि पाण्याबाहेर नाक काढून पोपटाला म्हणाला, माझं घर आडात तुझं घर झाडात, माझं घर आडात तुझं घर झाडात, मित्रा तूच ये माझ्या घरी स्लीप ओव्हरला, सुळसुळ पोहायला मजा करायला थेट तळाशी सूर मारायला. असं मासा म्हणाला पोपटाला. पोपट ऐकत होता. मासा पुढे म्हणाला, आहा शेवाळाची मखमली गादी कधी तू त्यावर नाचलास का, लहान मोठ्या दगड कपारी त्यात कधी तू लपलास का, झटकन ये माझ्या घरी खाऊ आपण प्लँक्टन करी, पोता पोता झोपायला आणि झोपता झोपता पोहायला खूप मजा येईल आपल्याला. असं मासा म्हणाला पोपटाला. तेव्हा पोपट पंखांनी आपले पोट धरून खूप हसला. इतका हसला की फांदीवरून खाली पडायला लागला. पण पोपट असतो झटकन फांदीवर उडून आला आणि म्हणाला, असू दे मित्रा, तू रहा आडात मी राहतो झाडात, तू रहा आडात मी राहतो झाडात. मासा म्हणाला, अगदी कबूल, तू रहा झाडात मी राहतो आडात, तू राहा झाडात मी राहतो आडात, गप्पा करू निळ्या आकाशा खाली, तू घे झोके फांदीवर मी घेईन जललहरींवर, तुझी माझी मैत्री रंगेल निळ्या आकाशा खाली, जरी तू राहशील झाडात मी राहीन आडात, तू राहशील झाडात आणि मी आडात, माझं घर आडात, माझं घर झाडात तुझं घर आडात.